आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणूक निकालांमध्ये महायुतीला मतदारांची पसंती. 229 जागांवर आघाडी. 2.5 वर्ष महायुती सरकारनं केलेल्या कामांची पोचपावती जनतेनं दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभा निकालांवर प्रतिक्रिया. नागपूर जिल्ह्यात भाजपा ठरला सर्वात मोठा पक्ष. 12 पैकी 9 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांची सरशी. आणि विदर्भात देखील महायुतीला अभूतपूर्व यश. 2019च्या तुलनेत भाजपच्या जागा वाढल्या. आता सविस्तर बातम्या. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं आहे. सुमारे 229 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचे विशेषतः राज्यातील तरुण आणि महिलांचे आभार मानले आहेत. ही आपुलकी आणि जिव्हाळा अतुलनीय असल्याचं ते म्हणाले. राज्यात विकास आणि सुशासनाचा विजय झाला आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी युती कार्यरत राहील अशी ग्वाही त्यांनी समाजमाध्यमावरील एका संदेशातून दिली आहे. 2.5 वर्ष महायुती सरकारनं केलेल्या कामांची पोचपावती जनतेनं दिली आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी आणि लाडक्या ज्येष्ठ नागरिकांनी महायुतीला साथ दिल्यानं महायुतीला अभूतपूर्व विजय दिल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज निकालांवर बोलताना व्यक्त केली. विधानसभेतील निकालानंतर महायुतीच्या नेत्यांबरोबर संयुक्त पत्रकार परिषदेत मुंबईत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीनं विकासाला प्राधान्य दिलं असल्याचं सांगितलं.
आणि जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यते असे होते. म्हणजे एकीकडे विकास केला आम्ही, डेव्हलपमेंट म्हणजे जे 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकारने जी काही कामं बंद पाडली होती, सगळी कामं थांबवली होती आणि ते स्टे आम्ही सगळे काढले आणि कामं सुरू झाली. मग अटल सेतू झाला, समृद्धी झाला, आपला कोस्टल झाला आणि मेट्रो झाली, कारशेड झालं आणि मोदी साहेबांच्या शुभहस्ते त्याचं आम्ही उद्घाटनही करू शकलो आणि त्यामुळे कामाला आम्ही प्राथमिकता दिली, विकासाला आम्ही प्राधान्य दिलं.
दरम्यान पुढील मुख्यमंत्री पदाबाबत महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राष्ट्रद्रोही विचार विरोधात लढणाऱ्या राष्ट्रीय विचारांच्या संघटनांचा हा विजय असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
आणि मोदीजींनी जो नारा दिला होता, एक है तो सेफ है, महाराष्ट्रातल्या सर्व समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन हा नारा यशस्वी केलेला आहे. सगळ्यांनी एकत्रित मतदान केलेलं आहे आणि विशेष आभार आमच्या लाडक्या बहिणींचे देखील आहेत की ज्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिलेला आहे आणि निश्चितच महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला मिळालेलं अभूतपूर्व यश हे राज्यातील जनतेनं महायुतीच्या विकासकामं तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सक्षम नेतृत्वावर व्यक्त केलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक निकालावर दिली आहे. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीला मिळालेल्या महाविजयासाठी महाराष्ट्रातील जनतेचं हृदयपूर्वक अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार करतो असा संदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाजमाध्यमावरून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुतीनं नेहमीच विकासाला प्राधान्य दिलं आहे असंही ते म्हणाले. शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून 1,20,717 मतांनी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार हे बारामती मतदारसंघातून जवळपास 1,00,000 मतांनी विजयी झाले आहेत. याशिवाय माहीम मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले आहेत. मनसेचे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे 33,062 मते घेऊन तिसऱ्या स्थानी आहेत. नंदुरबारमधून भाजपाचे डॉ विजयकुमार गावित सुमारे 76,000 मतांनी विजयी झाले आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघ महायुतीचे राधाकृष्ण विखे पाटील विजयी झाले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्यमधून शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे आणि येवल्यातून अजित पवार गटाचे छगन भुजबळ विजयी झाले आहेत. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा संगमनेरमधून पराभव झाला आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे अमोल खटाळ यांनी 10,560 मतांनी त्यांचा पराभव केला. इस्लामपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील हे 13,027 मतांनी विजयी झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे 1,40,000 अधिक मताधिक्यानं विजयी झाले आहे. रत्नागिरी मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत 41,000 अधिक मतांनी विजयी झाले. दक्षिण कराडमधून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे भाजपाच्या डॉ अतुलबाबा भोसले यांच्याकडून 39,355 मतांनी पराभूत झाले आहे. साकोलीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष 25व्या फेरी अखेर 1,600 मतांनी पिछाडीवर आहेत, तर ब्रह्मपुरीमधून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार 12,000 अधिक मतांनी आघाडीवर आहे. अनेक मतदारसंघांमध्ये मतमोजणी अद्याप सुरू आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर शहराच्या 6 मतदारसंघांमध्ये 4 ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून भाजपाचे देवेंद्र फडणवीस सुमारे 38,000 अधिक मतांनी जिंकले आहे. नागपूर पश्चिममधून काँग्रेसचे विकास ठाकरे 6,000 मतांनी जिंकले आहे. नागपूर दक्षिणमधून भाजपाचे मोहन मते आघाडीवर आहे. नागपूर उत्तरमधून काँग्रेसचे डॉ नितीन राऊत सुमारे 25,000 मतांनी आघाडीवर आहे. नागपूर पूर्वमधून भाजपाचे कृष्णा खोपडे 80,000 मतांनी आघाडीवर आहेत, तर नागपूर मध्यमध्ये भाजपाचे प्रवीण दटके 10,000 मतांनी आघाडीवर आहे. नागपूर ग्रामीणमधील 6 मतदारसंघांमध्ये 5 ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहे. हिंगणामधून भाजपाचे समीर मेघे 68,000 मतांनी आघाडीवर आहे, तर कामठी इथं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहे. काटोल मतदारसंघात भाजपाचे चरणसिंग ठाकूर सुमारे 31,000 मतांनी आघाडीवर आहे. सावनेरमध्ये भाजपाचे डॉ आशिष देशमुख 26,000 मतांनी आघाडीवर आहे. उमरेडमध्ये काँग्रेसचे संजय मेश्राम सुमारे 12,825 मतांनी विजयी झाले आहे, तर रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आशिष जयस्वाल 26,555 मतांनी विजयी झाले आहे. विदर्भातील प्रमुख लढती पाहता बुलढाणा जिल्ह्यात 7 पैकी 5 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात मतदारसंघ निहाय लढती बघता मलकापूर इथं भाजपाचे चैनसुख संचेती विजयी झाले. बुलढाणा इथं शिवसेना शिंदे गटाचे संजय गायकवाड विजयी झाले. चिखली इथं भाजपाच्या श्वेता महाले विजयी झाल्या, तर सिंदखेड राजा इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मनोज कायंदे विजयी झाले आहे. मेहकर इथं शिवसेना ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात विजयी झाले. खामगाव इथं भाजपाचे आकाश फुंडकर विजयी झाले, तर जळगाव जामोद इथं भाजपाचे डॉ संजय कुंटे विजयी झाले आहे. अकोला जिल्ह्यात 5 पैकी 3 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहे. अकोला जिल्ह्यात मतदारसंघ निहाय लढती बघता अकोला पश्चिम इथं काँग्रेसचे साजिद खान, तर अकोला पूर्व इथं भाजपाचे रणधीर सावरकर विजयी झाले आहेत. वाशिम जिल्ह्यात 3 पैकी 2 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहे. रिसोड इथं शिंदे गटाच्या भावना गवळी यांना हरवून काँग्रेसचे अमित जनक विजयी झाले आहे. वाशिम इथं भाजपाचे श्याम खाडे विजयी झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात 8 पैकी 7 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे. धामणगाव रेल्वे मतदारसंघात भाजपाचे प्रताप अडसड, बडनेरा मतदारसंघात युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा विजयी झाले. अमरावती मतदारसंघात अजित पवार गटाच्या सुलभा खोडके विजयी झाल्या, तर तिवसा मतदारसंघात भाजपाचे राजेश वानखेडे विजयी झाले आहे. वर्धा जिल्ह्यात 4 पैकी 4 जागांवर महायुतीचे उमेदवारांनी विजयी आघाडी मिळवली आहे. भंडारा जिल्ह्यात 3 पैकी 2, तर गडचिरोली जिल्ह्यात 3 पैकी 2 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे. दरम्यान या निवडणुका म्हणजे वन नेशन वन पार्टी असा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
अनाकल्याची गरजच नाही असे आकडे आहेत. थोडक्यात विरोधी पक्षात जणू काही शिल्लक ठेवायचं नाही, आणि 1-1.5 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष जेपी नड्डा जे बोलले होते की एकच पक्ष राहील, म्हणजे यांना वन पार्टी, वन नेशन वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय, असं भीतीदायक चित्र आहे.
शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभा निवडणूक निकालांमध्ये महायुतीला मतदारांची पसंती, 229 जागांवर आघाडी. आणि 2.5 वर्ष महायुती सरकारनं केलेल्या कामांची पोचपावती जनतेनं दिली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभा निकालांवर प्रतिक्रिया. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.